अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जय आचार्य समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया। जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातु। आई के गा आर्त बंधु, निरंतर कारुण्य सिंधु, विशद विद्यावधु वल्लभाजी। तू जया प्रति लपसी, तया विश्व हे दाविसी, प्रकट तई करीसी आघवेची तू। कि पुढिलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टी बंधु निफजे, तरी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे। जी तूची तू सर्वा यया, मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझे। जाणो जगी आप बोले, ते तुझिया बोला सुरस झाले, तुझे निक्षमत्वाले पृथ्वीएसी। रविचंद्रादी शुक्ति उदय करीती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती तेज तेजा। जे चळवळी जे अनिळे, ते दैविके निजी निज बळे, नभ तुज माजी खेळे लपी थपी। किंबहुना माया असोस, ज्ञान जी तुझे नि डोळस, असो वानने सायास श्रुती सी है। वेद मानुनी तवची चांग, जव न दिसे तुझे आंग, मग आम्हा तया मूग एके पांती। जी एकार्णवाचे ठाई, पाहता थेंबाचा पाडू नाही, मा महानदी काई जाणी जती। का उदयलिया भास्व तू, चंद्र जैसा खद्यो तू, आम्हा श्रुती तुज आतू तो पाडू असे। आणि दुजया थावो मोडे, जेथ परेशी वैखरी बुडे, तो तू मा कोणे तोंडे वानावासी। या लागी आता स्तुती सांडोनी निवांता, चरणी ठेवी जे माथा हे चिभले।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। गुरु पौर्णिमेच्या उत्सवाच्या आधीच असं हे शेवटचं प्रवचन आहे। मंगळवारपासून गुरुपूजन सुरू होईल आणि 3 तारखेपर्यंत माया अपार्टमेंट मध्ये स्वामीजींच्या पादुकांचं गुरुपूजन आणि इथं गणेशपुरम मध्ये गुरुपूजन घडेल। जय जय आचार्य समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया। जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हिलावया समुद्रातू। या उभ्यांचं वाचन झालं आणि ऐकत असताना प्रवचन करण्याचं आहे या नंतर हे मी जणू विसरून गेलो. तू जया प्रती लपसी तया विश्व हे दाविसी प्रगट तई करीसी आघवेची तू की पुढीलाची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे जी तू ची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या नमना करता म्हणून स्वतंत्र प्रतिभा वापरलेली आहे असं दिसत. जगामध्ये आप पाणी त्याला ओलावा आहे हे जरी खरं असलं तरी तो ओलावा तुझ्या बोले सुरस झाले की तुझे मी क्षमत्व आले पृथ्वी येसी असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतात. रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझ्या दीप्ती तेज तेजा तुझ्या दीप्तीने रविचंद्रांना प्रकाश मिळतो जे रविचंद्र त्रिजगताला प्रकाश देतात. शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चरणी ठेवी जे माथा हेची भले कितीही जरी बोललं तरी देखील. बोलण्यामध्ये आपण सापडत नाही, तुमची कितीही स्तुती केली तरी त्या स्तुतीमध्ये तुम्ही येत नाही. हा जो काळ आहे हा काळ खरंच खूप पवित्र असा काळ. मला आठवतं की स्वामीजींच्या कडे यायला लागल्यापासून या काळासारखा पवित्र काळ दुसरा कोणताही अनुभवाला आला नाही. या दिवसांचे जे वेध लागतात दिवस रात्र स्वामीजींच्या सद्गुरूंच्या स्मरणाने जी कासाविषयी निर्माण होते ती खूप मोठी चित्तशुद्धी देऊन जाते. या दिवसांचा आपण जितका लाभ उठवू तितका थोडा असं मला वाटत. सत्याहत्तर साली अनुग्रह झाल्यानंतर त्या वर्षीचं जे गुरुपूजन होतं ते गुरुपूजन सकाळी माया अपार्टमेंटला कार्यक्रम होता. 8 वाजता स्वामीजींच्या घरी मंडळी जमलेली होती. आणि 8 ते 9 अशा वेळामध्ये एखाद दोन साधकांचं गुरुस्तवन झालं, स्वामीजींचं प्रवचन झालं छोटस आणि मग सर्व मंडळींचं गुरुपूजन. आणि संध्याकाळी पेरुगेट भावे स्कूल मुलांच्या शाळेच्या हॉलमध्ये एक छोटासा कार्यक्रम झाला. तेव्हापासूनचे गुरुपौर्णिमेचे सगळे कार्यक्रम मला आठवतात. पुढे पुढे स्वामीजींकडे येणारी मंडळी खूप वाढल्यामुळं त्या दिवशी जे सकाळी आणि संध्याकाळी गुरुपूजन असायचं त्याच्याऐवजी 2 दिवस आधी साधकांचं गुरुपूजन सुरू झालं आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी संध्याकाळी. आणि स्वामीजींनी देह ठेवला तोपर्यंत 10 दिवस आधी पूजन होत असे. या काळामध्ये ते खूप वेगळे दिसत. आपल्या सद्गुरूंच्या आठवणींनी एका बाजूने व्याकुळ झालेले आणि घनगंभीर असे स्वामीजी भासत असत. त्या दिवसांच्या आठवणींवर मला असं वाटतं की माझ्या सगळ्या आयुष्यात उरलेल्या येणाऱ्या गुरुपौर्णिमा मी सहज आनंदाने आणि स्वामीजींच्या आठवणी सहित अशा व्यतीत करू शकेन. आठवा दशक आठवा समास आत्मदर्शन नाम समास सुरुवातीला समर्थ असं म्हणतात की मागा झाले निरूपण परमात्मा तो तू जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे. मागे म्हणजे मागच्या समासामध्ये निरूपण झालं असं ते म्हणतात. त्या निरूपणामध्ये तूच परमात्मा आहेस अशा प्रकारचा उपदेश झाला. त्या परमात्म्याचं लक्षण पुढील प्रमाणे आहे असं समर्थ म्हणतात. दशक आठ समास सात त्याच्यामध्ये समर्थांनी मोक्ष लक्षण नाम समासामध्ये बद्ध म्हणजे संसाराच्या भावनेनी बांधला गेलेला संसाराची भावनाच असते. संसार बांधत नाही, संसाराची भावना बांधून टाकते. संसाराच्या भावनेमध्ये इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयाच्या भावनेने मनुष्य बांधला जातो. कर्तव्याची देखील एक भावना आहे, त्या भावनेनेही मनुष्य बांधला जातो. ममतेने मनुष्य बांधला जातो. बद्ध म्हणजे बांधिला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. आणि मोक्ष याचा अर्थ कर्तव्य भावना जी आहे संसारामध्ये निर्माण होते ती कर्तव्य भावना असताना देखील आपलं स्वरूप समजल्यामुळं आपण आत्मरूप आहोत हे समजल्यामुळं ती जी कर्तव्य भावना आहे त्या कर्तव्य भावनेच्या मर्यादा लक्षात येतात. त्यामुळे कर्तव्य भावना देखील आत्मस्वरूपाला बांधू शकत नाही अशा प्रकारचा विलक्षण बोध निर्माण होतो, त्याला मोक्ष असं म्हणायचं. विषयाचं जे सुख आहे त्या सुखाच्याही पलीकडे एक निर्विषयाचं सुख आहे हे जेव्हा समजून येतं. विषयामध्ये आनंद आहे, विषयामध्ये आनंद नाही असं कोणी म्हणत नाही, पण विषय नसताना देखील आनंद आहे आणि तो आनंद विषयापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आपल्या शुद्ध अस्तित्वाचा आनंद सुख हे विषयाच्या सुखापेक्षा देखील बलिष्ठ आहे. विषयाच्या सुखाला मर्यादा आहेत, इंद्रियांच्या शक्तीच्या मर्यादा, विषयाच्या उपलब्धतेच्या मर्यादा. विषयच नाश होतो, नासून जातो, देह पडतो, अशा प्रकारे अनेक गोष्टी विषयाच्या सुखाला अडथळा आणणाऱ्या आहेत. तसं निर्विषयाचं जे सुख आहे ते अमर्याद आहे हे समजल्यामुळं विषयामुळे जो बांधलेला म्हणून बद्ध त्याच्याऐवजी निर्विषय सुखाचा प्रत्यय घेता घेता आपण विषयांनी बांधले नाही असं लक्षात येतं म्हणून तो मुक्त. ममता ही देहाशी संबंधित आहे, देह बुद्धीशी संबंधित आहे. आणि देह बुद्धीत जर उडाली, देह बुद्धीत जर नाहीशी झाली तर प्रेम शिल्लक राहतं पण ममत्व शिल्लक राहत नाही अशी एक विलक्षण स्थिती अनुभवाला येते, त्याला मोक्ष असं म्हणतात. बद्ध म्हणजे बांधिला, मोक्ष म्हणजे मोकळा झाला. समर्थ अगदी सुटसुटीत व्याख्या करतात. तो संत संग कैसा लाधला तेही ऐका. हा मोक्ष संत संघामुळे कसा प्राप्त झाला, प्राणी संकल्प बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेक मुक्त केला साधूजनी. संत संघामध्ये देखील संतांच्या देहाच्या सहवासामुळे प्राणी मुक्त होतो, मनुष्य मुक्त होतो, याच्याऐवजी विवेकाने मनुष्य मुक्त होतो असं समर्थ सांगतात. संत मूर्तिमंत विवेक असतात. संतांकडून जर काही शिकायचं असेल तर विवेक शिकायचा, आणि त्या विवेकामुळे मनुष्य मुक्त होतो. संतांचा सहवास ढीकभर मिळाला पण विवेक शिकला नाही तर मुक्त होणार कसा. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता. संकल्पाने जो बांधला गेलेला आहे जीव, त्याचं स्वरूप कसं आहे त्याचं वर्णन समर्थ या समासात करतात. मी आत्मा, मी सच्चिदानंद, मी जन्मरहित, मी मृत्यूरहित, अशा प्रकारचा बोध असण्याच्या ऐवजी मी परमात्म्यापासून वेगळा, मी जीव, मी बंधनामध्ये राहणारा, जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये मी राहतो, देहाच्या बंधनामध्ये मी राहतो, कर्मांच्या बंधनामध्ये मी राहतो, असं आपल्याला बंधनामध्ये जो अडकून घेतो स्वखुशीनी अबोधानी अज्ञानानी. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण, केल्या कर्मांचे फळ आपण भोगीना आता. मी जीव त्यामुळे मी देह असाही भाव, आणि फळ हे देहाला मिळणार असल्यामुळं त्या फळाचा अर्थातच मी भोगता आहे, म्हणून सुख दुःखाचाही मी भोगता आहे. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐशी जयाची कल्पना दृढ झाली. वस्तुत आत्मस्वरूप असताना तया नाव बांधला, याला बांधला असं म्हणायचं. हा बद्ध झाला, जीवपणे बद्ध झाला. स्वय बांधो न कोसला मृत्यू पावे. कोसला म्हणजे एक रेशमाचा किडा असतो, तशाच प्रकारचा एक किडा जो स्वतःच्या शरीरातून तंतू निर्माण करतो आणि तो तंतू आपल्या भोवती वेढून घेतो आणि त्या वेढ्यामध्ये गुदमरून स्वतः मरून जातो. जैसा स्वय बांधवन कोसला मृत्यू पावे, अशा प्रकारे बद्ध झालेला जीव दशेला आलेला हा सद्गुरूंच्या उपदेशाने मुक्त होतो, सद्गुरूंकडून विवेक शिकल्यामुळं मुक्त होतो. समर्थांनी एक श्लोक, संस्कृत श्लोक घातलेला आहे, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम. हा अतिशय दुर्लभ असणारा नरदेह, सुलभम सुदुर्लभम परमार्थ करता अत्यंत सुलभ आणि अत्यंत दुर्लभ समजला जाणारा असा, प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम, अनुकूल वारे सुटलेले आहेत आणि गुरु नावाडी आहेत. मयानुकूलेन लभस्व तेरितम, माझ्याकडे येण्यासाठी परमात्म्याकडे येण्यासाठी अतिशय अनुकूलता लाभलेली आहे. अशा स्थितीमध्ये पुमान भवाब्धी न तरेच आत्महा, भवाब्धी हा संसार सागर, अशा परिस्थितीत जो करणार नाही तो आत्महत्यारच समजावा. नरदेह दुर्लभ अल्प संकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी, देव अनुकूल नभे जया, स्वयं पापी तो प्राणिया, भवाब्धि न तरवे तया आत्महत्यारा बोलीजे। अल्प संकल्पानी प्राप्त होणारा देव अनुकूल आहे अशी स्थिती असणारा देह म्हणजे नरदेह। ते पुढे म्हणतात की रीस मरकट श्वान सुकर अश्व वृषभ महिषाखर काक कर्कुट जंबुक मार्जर सरड बेडूक मक्षिका अशा नीच योनी असतील तर काय करणार? परमात्मा उपस्थित आहे, अस्तित्वात आहे, ईश्वर आहे, पण या योनींना तरणोपाय नाही। म्हणून मनुष्य देह प्राप्त झालेला असताना सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊन, सद्गुरूंकडून उपदेश घेऊन विवेकाने मुक्त व्हावं। समर्थ असं म्हणतात की एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा, जो विश्वात्मा, चौथा जाणी जो निर्मळात्मा, ऐसे चारी आत्मे जीवाच्या सापेक्ष जी जाणीव शक्ती त्याला जीवात्मा असं म्हणतात, आणि त्याच्या जीवात्म्याच्या रिलेटिव्हली जी शुद्ध स्थिती ब्रह्मस्थिती त्याला शिवात्मा असं म्हणतात। जीवात्मा आणि शिवात्मा अबोधानी बोधापर्यंत जाण्यासाठी खरं म्हणजे परमात्मा ही वस्तुस्थिती, हा परमात्मा सर्व विश्वामध्ये समत्वानी भरून राहिलेला आहे। त्या परमात्म्याशी एकरूपता साधल्यानंतर परमात्मा नावाचाही प्रकार शिल्लक राहत नाही, जी आहे ती एक स्वरूप स्थिती निर्मळात्मा म्हणून काही शिल्लक राहतं। त्यामुळे आत्मा आणि आत्म्याच्या स्वरूपाशी तदाकारता हे मनुष्याचं कर्तव्य राहतं। समर्थ असं म्हणतात की जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणीचे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू। जन्म आणि मरण या भावनेपासून सुटला आणि निर्मळात्म्याला प्राप्त झाला, त्याला मोक्ष असं म्हणतात। तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू, आणि तत्वांचं शोधन करत, पंचमहाभूत नाहीशी करत विवेकानी जे उर्वरित ते होऊन गेला, ते होऊन राहिला ब्रह्मवस्तू, त्याची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुलेनी मुखे। संत संघाचं महत्व असं की संतांखेरीज हे कोणीही सांगत नाही। तुम्हाला दागिन्यांच्या गोष्टी सांगितल्या जातील, कपड्यांच्या गोष्टी सांगितल्या जातील, गाड्यांच्या गोष्टी सांगितल्या जातील, घरांच्या गोष्टी सांगितल्या जातील, पण तू आनंद स्वरूप आहेस हे संतांशिवाय कोणी सांगणार नाही। त्याची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण, महावाक्याचा अर्थच ते परमात्म तत्व तू आहेस असा आहे। साधू करीती निरूपण आपुलेनी मुखे। साधू, साधूंचं वैशिष्ट्य असं की साधू हे सर्व आपल्या मुखातून समजावून सांगतात, निरूपणाद्वारे सांगतात। ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला। खरं म्हणजे साधूंनी ज्या क्षणाला अनुग्रह केला, कारण अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू तुमच्या चैतन्याकडे पाहून बोलत असतात, तुमच्याकडे पाहून नाही, तुमच्या देह मन बुद्धीकडे पाहून नाही। देह मन बुद्धीच्याही आत असणारं जे शुद्ध तत्व आहे त्या शुद्ध तत्वाला ते स्मृती करून देत असतात की अरे तेच तू आहेस। जसं विरजण लागतं की नाही, स्वरूपानंदांना अनुग्रह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वरूपानंद गणेशनाथांकडे गेले. नाही, त्याच दिवशी अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर लगेच ते गणेशनाथांना म्हणाले की मला असं वाटत होतं की अनुग्रह झाला म्हणजे मला काहीतरी अनुभवाला येईल. जसं मी आत्मा मी ब्रह्म काही कल्पना असेल त्यांची, तर तसं तर मला काहीच झालं नाही असं ते म्हणाले. तेव्हा गणेशनाथ त्यांना म्हणाले की दुधाला विरजण लावलं की आता ते दूध राहत नाही पण दहीही झालेलं नसतं, पण दही होणार असतं तशी ही स्थिती आहे. आता दही लागणार हे निश्चित, आता ते दूधपणाला मुकलं हेही निश्चित, पण अजून दही मात्र झालेलं नाही. जेची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला अशा तयारीने अनुग्रह घेणारे फार कमी. स्वरूपानंद माधवनाथांना असं म्हणाले की काही महात्मे सद्गुरूंकडून ते परमात्म तत्वच तू आहेस म्हण सोहम असं म्हटल्यानंतर सोहम देखील म्हणत नाहीत, सहा 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 सर्वत्र तोच भरलेला आहे अशा भावनेने पाहू शकतात. पण असे महात्मा विरळ असतात. म्हणून माझ्यापाशी जे होतं ते सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे, आता उपासनेनी हे तुम्हाला प्रत्ययाला येईल असं ते म्हणाले. पण खरं म्हणजे त्या क्षणी सर्व दिलेलं असतं. ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नाहीये. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. हे कशा करता मी सांगितलं, तर आज जो समास घेतो आहे त्याच्यामध्ये मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण हे कुठे सांगितलं, कशा करता सांगितलं म्हणून या मागच्या समासाचा संदर्भ दिला. अशा प्रकारे मागं निरूपण झालं की तूच परमात्मा आहेस आणि ज्या वेळेला अनुग्रह झाला त्यावेळेला खरं म्हणजे तुला मोक्षच झाला. अनुग्रह झाल्यानंतर आपल्याला मोक्षच झाला, आपण देह मन बुद्धी नाही अशा पक्क्या भावनेनी जो कोणी वर्तन करेल, विचार करेल, आत्मस्वरूपाचं स्मरण करेल, ध्यान करेल, लक्षात ठेवेल, चिंतन करेल, तर लवकरात लवकर ते होईल. साधना ही 12 वर्षांनी प्रतिफळते का 18 वर्षांनी का 24 वर्षांनी का 12 स्वामी म्हणायचे तसं 36 वर्ष आणि ती मुरायला अजून 6 वर्ष. जो कोणी ध्यास घेईल तो लवकरात लवकर होईल. मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. परमात्म्याला जन्म मृत्यू नाही. या जगतामध्ये नंतर काही निर्माण झालं, जगत नावाचा पदार्थ एक निर्माण झाला, आधी जगत या नावाचा पदार्थ नव्हता असं जर धरलं तर कोणती तरी वस्तू असली पाहिजे की ज्याच्यापासून जगत नावाचा पदार्थ निर्माण झाला. जर काहीच नसेल तर त्याच्यापासून काहीच निर्माण होणार नाही. जगताच्या प्रारंभी जर काहीच नसेल तर काहीच निर्माण होणार देखील नाही. म्हणून जगताच्या प्रारंभी जे होतं ते अव्यक्त, त्याला व्यक्तता नसेल पण काही एक होत. त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. तो निर्माण झाला आणि तो नाहीसा झाला असं त्याच्याबद्दल बोलता येत नाही. तो ऑमनी प्रेझेंट म्हणजे सदा सर्वकाळ उपस्थित असा, त्याला येणं जाणं नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी, परमात्मा निर्गुण निराकार। आपण बहुतेक करून आकाराच्या संकल्पनेमध्येच राहतो, निराकाराची संकल्पना आपल्याला कळत नाही। आपण आपल्याला देह समजत असल्यामुळं, आकारवान समजत असल्यामुळं आपण आकाराच्या संकल्पनेमध्ये नेहमी राहतो। आकारच नाही तरी आपण धरतो की काहीतरी आकार असेल। परमात्मा अनंत अपार अंतच नाही आणि पारच नाही, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा, परमात्मा सर्वांस व्यापक, सर्व गोष्टींना परमात्मा व्यापून राहिलेला आहे। समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही। म्हणजे मी तुमच्याकडे पाहतो आहे, पाहत असताना मध्ये परमात्मा आहे, मला एकदम तुम्ही दिसता, तशी परिस्थिती नाही, मध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे, ब्रह्मवस्तू भरून राहिलेली आहे। मी चालतो तर माझ्या सर्व बाजूनी परमात्म्याचा स्पर्श मला झालेला आहे, एवढंच नव्हे तर माझा आत देखील तो आहे। उपनिषद म्हणतात ते शब्दशः खरं आहे, ब्रह्मवेदम अमृतम पुरस्तात ब्रह्म पश्चात, ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वं प्रसृतम, हे अक्षरशः खरं आहे। परमात्म्याची स्थिती बोलताती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती यदर्थी संशय नाही, असा परमात्मा भक्तीनी प्राप्त होतो, याच्यामध्ये संशय नाही। आता या आत्मनिवेदन भक्तीच्या वेळेला भक्ती हा जो विषय आहे तो श्रवणापासून दास्यापर्यंत, जे आतापर्यंत आपण निरूपणामध्ये पाहिलेलं आहे, त्याच्याही पलीकडे मारलेली ही उडी आहे। आता या ठिकाणी भक्ती म्हणजे विभक्त नसणं म्हणजे भक्ती। श्रवण आणि दास्य इतपर्यंतच्या सगळ्या साधना करत असताना आता यत्किंचितही विभक्तता नाही अशा भावनेमध्ये सदांकदा सदा सर्व काळ असण म्हणजे भक्ती। ते भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन आलाच विषय। भक्ती म्हणजे नवविधा पद्धतीने केलेलं भजन। नवविधा भजने पावन बहु भक्त झाले, तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोड। आता आत्मनिवेदनाच्या वेळेला मात्र श्रवणापासून, श्रवणम कीर्तनम विष्णुः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम हे सगळं करत असताना एकरूपतेने करणं, हे आत्मनिवेदन भक्तीमध्ये अपेक्षित आहे। श्रवण करायला बसलेला श्रोता आणि वक्ता दोघही रामरूप, अशी आत्मनिवेदन भक्तीची परी आहे। ऐकायला बसलेला श्रोता भक्तीच करतो आहे, श्रवण भक्तीच करतो आहे, पण आत्मस्थिती कदापि न सांडता न सोडता तो श्रवण भक्ती करतो आहे, हे आत्मनिवेदन भक्तीचं लक्षण आहे। कीर्तन करतो आहे, सद्गुरूंची स्तुती करतो आहे, स्तवन करतो आहे, गुणवर्णन करतो आहे, सद्गुरु ज्या तत्वाचं निरूपण करतात त्या तत्वाचं विवरण देखील करतो आहे, पण हे सर्व करत असताना आत्मस्थिती न सोडता करतो आहे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे। नाम घेतो आहे, नाम घेत असताना ज्या प्रेरणेतून नाम शब्द उच्चारला जातो आहे तिथं परमात्मा आहे हे जाणून नाम घेतो आहे, आत्मनिवेदन भक्ती आहे। पादसेवन करतो आहे, ध्यानाला बसतो आहे, ध्यानाला बसताना आधीच आपण परमात्म स्वरूप आहोत असा दृढ निश्चय आहे आणि ध्यानाने मी केवळ एकत्वाचा आनंद घेणार आहे. आता ध्यानाने मला कोणत्या बोधाला जायचं नाहीये, तर मी जे ध्यान करेन त्या ध्यानाने मला जे माहितच आहे त्याची प्रतीती घ्यायची आहे एवढीच भावना आहे. जसे आदिनाथ ध्यानाला बसतात काही मिळवण्यासाठी नाही, ध्यानाला बसण्याच्या आधीच ते परमात्म स्वरूप आहेत. जसे ज्ञानेश्वर महाराज ध्यानाला बसतात काही मिळवण्यासाठी नाही, ध्यानाला बसण्याच्या आधीच ते परमात्म्याशी तदाकार आहेत. पण ध्यानाच्या वेळेला विशेष करून देह मन बुद्धीचा निराश होत आहे आणि केवळ परमात्म वस्तू शिल्लक राहते आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी त्याची प्रचिती घेण्यासाठी मोठ्या आनंदाने ध्यानाला बसतात. ध्यानामध्ये आत्मनिवेदन आहे, पूजा करतो आहे, पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, प्रतिमेची पूजा करतो आहे पण प्रतिमा ही चैतन्यरूप परमात्म्याची प्रतिमा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि पूजा करणारा मी देखील देह मन बुद्धी त्याच्या अंतर्यामी असणारा जो चैतन्य आहे ते चैतन्य चैतन्याशी एकरूप होत आहे अशा भावाने पूजा चाललेली आहे. रामकृष्ण कालीमातेच्या मस्तकावर अक्षदा टाकत असो आणि स्वतःच्या डोक्यावर अक्षदा टाकत असत, कालीला कुंकू लावत असत स्वतःला कुंकू लावून घेत असत. आता काली आणि पूजक हे वेगळे राहिलेले नाहीत, कालीशी एकरूपता आहे तरीही अर्चन आहे हे आत्मनिवेदन आहे. नवविधा भक्तीच चाललेली आहे पण नवविधा भक्तीमध्ये पूर्वी काही प्राप्तव्य आहे असा भाव होता, आता तो भाव गेलेला आहे. आता वंदन करतो आहे पण वंदनामध्ये आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरूनी माझी समस्त हे जाणवणी स्वरूप माझे ब्रह्मदेवापासून माशीपर्यंत चिंतापर्यंत माझे स्वरूप परमात्म्याचं स्वरूप सर्व ठिकाणी आहे अशा भावनेनी परमात्म्याशी एकरूपता साधूनच वंदन करतो आहे हे आत्मनिवेदन आहे. दास्य करतो आहे, हनुमंतांना विचारलं रामचंद्रांनी तर म्हणाले की जेव्हा मी देह बुद्धीवर असतो तेव्हा मी तुम्ही प्रभू आणि मी तुमचा दास. जेव्हा आत्मभावावर असतो तेव्हा मी आणि तुम्ही एक. आता दास आत्मभावानेच राहिलेला आहे, दास्य तर करतो आहे पण आत्मभावाने दास्य करतो आहे. अद्वैतम त्रिषु लोकेषु न अद्वैतम गुरुणासह, गुरुंशी वर्तन करत असताना मात्र आपण सेवक आपण दास अशा भावानेच दास्य करतो आहे. अंतर्यामी जाणून आहे की मी आणि गुरु एकाच स्वरूपाने नटलेले आहोत. सख्य करतो आहे, सद्गुरु सख्य करत आहेत त्यामुळे हा देखील सख्याने वर्तन करतो आहे. पण वर्तन करताना माहित आहे रामकृष्ण म्हणायचे ना की पायऱ्या चढून कोणी एक गच्चीवर गेला, गच्चीवर गेल्यावर असं समजलं की ज्या विटा आणि चुन्याच्या पायऱ्या झालेल्या होत्या त्याच विटा आणि चुन्याची गच्ची झालेली आहे. सख्य करत असताना देखील माहित आहे की अंतर्यामी आम्ही एक आहोत आणि आत्मनिवेदन करत असताना अशा दृढतेने सर्वत्र वर्तन राहिल्यामुळं तो बोधावरून खालीच येत नाही. तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे आपल्या अनुभवाने आपल्या स्वतःला समर्पित करावं. समर्थ आपल्याला असं सांगतायत की माझ्या शब्दांवरून तुम्ही हे समजून आता घेऊ नका, तर तुमच्या अनुभवाने तुम्ही हे समजून घ्या. आपल्या स्वतःच्या स्वानुभवाने आपल्या स्वतःला समर्पित करायला शिका. तुम्ही बोलताय, मी साठे सरांशी बोलतोय, मी माझ्या स्वानुभवानी आता समजून घ्यायचं आहे की मी परमात्म्याशी बोलतोय. मी दुकानदाराकडून काही वस्तू घेतोय, माझ्या स्वानुभवानी आता मी समजून घ्यायचं आहे की ती वस्तू, तो दुकानदार, त्याचा काउंटर आणि अलीकडे उभा असलेला मी, हे सर्व परमात्म स्वरूपामध्ये येतं. आता माझा स्वानुभवच मला वापरायचा आहे. आता ही केवळ प्रवचनात राहिलेली गोष्ट नसली पाहिजे. रामकृष्ण म्हणायचे की कलकत्त्याच्या रस्त्यावरून जाताना मला असं वाटतं की सगळीकडे चैतन्यच वास करून आहे, चैतन्यच फिरत आहे असं मला वाटतं आहे. त्याचा अनुभव मी घ्यायचा आहे कलकत्त्याच्या नाही, पुण्याच्या रस्त्यावरून चालताना. सगळीकडून चैतन्याचीच रहदारी चाललेली आहे, या दृष्टीने पाहायचं आहे. देहबुद्धीवर राहून आत्मनिवेदन होणार नाही. जेवायला बसलेलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. आत भूक लागलेली आहे, तो वैश्वानर परमात्मा आहे तत्वतः. देहात आत बाहेर तोच भरून राहिलेला आहे, या पदार्थांमध्येही तोच आहे. घरात आई, बहीण, पत्नी, जी कोणी वाढते आहे ती परमात्मा स्वरूप आहे. जेवणाने जी पुष्टी येते आहे, मनबुद्धीला देहाला बळ मिळत आहे, ते परमात्मा देतो आहे. आत्मनिवेदन आहे. आता हे आत्मनिवेदन निरूपणाच्या पातळीवर केवळ नको राहिला, असं समर्थ आपल्याला सुचवत आहेत. आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे. आणि हे निवेदन हे प्रत्येक क्षणाला शक्य आहे. तुम्हाला माहीत असलेल्या, स्मरण असलेल्या, आठवण असलेल्या, विस्मरण झालं तर तेवढ्या काळापुरते तुम्ही दूर राहाल. आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. परमात्मा देखील मग ओळखावा, नंतर ओळखावा. आधी पहावं की मी कोण. शिबिरात गेलो तो डॉक्टर सीमा खिंसरा स्वामीजींबद्दल बोलत होती की कोणी स्वामीजींकडे तरुण आला आणि म्हणाला की मला देव देव काही विश्वास माझा नाही, मी काही मानत नाही देवाला. स्वामीजी म्हणाले की देव नाही असं तुला वाटतं, पण तू आहेस असं तुला वाटतं का वाटत नाही? देव देव सोडून, पण तू आहेस का नाहीयेस? तू आहेस असं तुला समजतं ना, मग तो तू कोण हे तर पहिलं पहा, देवाचं नंतर बघू. समर्थ तेच सांगतायत की परमात्मा वगैरे नंतर. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण. फार मोठी उडी घ्यायला नंतर जाऊ आपण, आधी मी कोण हे तर पहा. मी देह आहे का मन आहे का बुद्धी आहे? देह असेल तर कोणता देह आहे? देह किती बदलत जातो. मन हर क्षणाला बदलणारं, बुद्धीचे निश्चय बदलणारे, याच्यामध्ये एक न बदलणारा भाग आहे असं लक्षात येईल. गाडी चालते आता तर, मध्ये मी मुंबईला जाऊन आलो तर 120, एका वेळेला तर 135 असा स्पीड होता. माझं सहज लक्ष होतं. या सगळ्या वेगवान गोष्टीमध्ये एक न फिरणारा भाग होता तो म्हणजे आस. तो आहे म्हणून एवढा वेग आहे. बैलगाडी चालते, बैल चालतात, गाडीची चाकं चालतात, वर बसलेली माणसं देखील त्याच्याबरोबर जातात. त्याच्यामध्ये एक न चालणारा भाग आहे, तो मुळीच हलत नाही. तो जर हलायला लागला, तो जर चंचल झाला, तर मग गाडी चालू शकणार नाही. असा जो न हलणारा भाग आहे, स्थिर भाग आहे, त्या स्थिराच्या अधिष्ठानावर चंचल फिरत आहे. देह मनबुद्धी चालतात बोलतात. एक अत्यंत निश्चळ अशी गोष्ट अंतर्यामी आहे, त्याच्या अधिष्ठानावर, नाहीतर झोपल्यावर जागा कसा होतो. मन देखील नाहीस होतं, बुद्धीचीही जाणीव नसते, देहही शांत झालेला असतो. आता जागा कोण करतो? झोपलेला असताना देखील एक जागा, एक झोप पाहणारा, एक झोपेपासून देखील अलिप्त असं कोणीतरी आहे. आणि जो कोणी आहे त्याच्या अधिष्ठानावर जाग येते, त्याच्या अधिष्ठानावरच झोप लागते. म्हणून आचार्य म्हणतात, यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैती नित्यम. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामध्ये, याच्याही पलीकडचा असा एक कायम असतो. जो पलीकडचा आहे तद ब्रह्म निष्कलमहम नच भूतसंघा. हा भूतसंघात मी नाही, तद ब्रह्म निष्कलमहम, ते निष्कल ब्रह्म मी आहे. हा भूतसंघात मी नाही, हे जे निष्कल तत्व आहे, अधिष्ठानभूत तत्व आहे, ते तत्व तर प्रथम शोध. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. एकदा जेव्हा लक्षात येतं की मी निर्गुण आहे, तेव्हा ज्या न्यायानी मी म्हणजे देह मनबुद्धी बाजूला सारून निर्गुण तत्व शिल्लक राहतं, त्याच न्यायानी विवेकानी सगळ्या जगताच्या बुडाशी असणारा परमात्मा अधिष्ठान प्रगट होतं. कारण ते आणि माझ्या अंतर्यामी असणारं निर्गुण तत्व हे मुळातच एक आहे. माझ्यापाशी समजलं की विश्वापाशीही समजतं. आदौ ब्रह्माहम अस्मी, जे पिंडात आहेत ते मग ब्रह्मांडामध्ये देखील आहे. आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. मग निर्गुण परमात्मा ओळखावा, तो आपाप ओळखला जातो. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. अशा प्रकारे देव कोण आणि भक्त कोण याचा शोध घेता घेता आत्मनिवेदन होतं, म्हणजे आपण देवाशी तदाकार होऊन जातो. देव आहे पुरातन भक्त पाहे, आणि भक्त असं पाहतो की देव हा सनातन अपी नवाहा, अति अति पुरातन असा आहे, आणि तरीही नित्य नवीन असा आहे. आणि त्या देवाशी आपण एकरूप आहोत. देवाचं ओळखो जाता तेथे आली तद्रूपता. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. मुळातच देव आणि भक्त यांची विभक्तता नव्हती. विभक्त नाही म्हणून भक्त. त्याच्या लक्षात येतं की मुळातच देवस्वरूपाशी, याला थोरला देव असं म्हणायचं, याच्याशी आपण एकरूप आधीच आहोत, आहोतच आहोत, म्हणून आपण भक्त आहोत. आता इथली भक्ती ही गंध लावणं, टिळा माळा लावणं या प्राथमिक गोष्टीपासूनच पण एवढा बोध संपादन केलेली अशी झालेली आहे. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त. कोणतंही बंधन नाही, मुळातच नाही म्हणून सदा सर्व काळ मुक्त. अयुक्त नाही बोलणे, युक्त शास्त्राधारे. शास्त्राच्या आधाराने हे युक्त असं बोलणं आहे, एकरूपत्वाचं बोलणं आहे. मी त्याच्याशी अयुक्त नाहीच. देवा भक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. काय होईये बघा, देहाच्या दृश्याच्या अतीत जशी परमात्म वस्तू आहे तशी सर्व दृश्याच्या अतीत परमात्म वस्तूच आहे, अफूट घनदाट भरून राहिलेली. तयास होता मिळणी पुरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी निरसोनी गेली. त्याच्याशी मिळणी झाल्यावर थोडंही द्वैत शिल्लक राहत नाही आणि देव आणि भक्त ही कडसणी, म्हणजे देव वेगळा भक्त वेगळा अशा प्रकारचा विभक्ततेचा प्रकार आपोआपच नाहीसा होऊन जातो. आत्मनिवेदनाचे अंती असं आत्मनिवेदन परिपूर्ण झाल्यानंतर अंती याचा अर्थ काय, तर असं खूप वेळेला आत्मनिवेदन वर्षानुवर्ष आत्मनिवेदन झाल्यानंतर मग त्याच्या शेवटी की काय, तसं नाही. तर आत्ता आत्मनिवेदन साधलं, आत्ता मी लक्षात घेतलं की मी म्हणजे निर्गुण परमात्मा आणि तुमच्याकडे पाहिलं आणि दृश्य बाजूला सारलं, तुम्ही जसं माझ्या देहाला विवेकानी बाजूला सारलं तसं तुम्हाला बाजूला सारून तुमच्या चैतन्याकडे केवळ पाहिलं, याला आत्मनिवेदनाच्या अंती म्हणायचं. ज्या क्षणाला आत्मनिवेदन साधलं त्या क्षणाला आत्मनिवेदनाचा अंतच झाला आणि तो अंत होऊन मग अभेद भक्ती निर्माण होते. कित्येक वर्षांनी असा अर्थ नाही, ज्या ज्या क्षणाला साधू तो त्याचा अंतच आत्मनिवेदनाचा. उदाहरणार्थ स्नानाला गेलेला आहे, भोजनाला गेलेला आहे, वैयक्तिक कर्म करतो आहे, रस्त्यामधून चालतो आहे, जेवतो आहे, ऑफिसमध्ये काम करतो आहे, पण या भावाला प्राप्त झाला, या भावाला प्राप्त झाल्यावर याच्या शेवटी आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती, याच्या शेवटी अभेदता फक्त शिल्लक राहते आणि या अभेदतेलाच सायोज्य मुक्ती सत्य जाणावी, हीच सायोज्य मुक्ती. जो संतास शरण गेला याची परत एकदा प्रक्रिया कशी होती ते समर्थ सांगतात. जो संतांना शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. एकदा अद्वैत निरूपणाचा बोध झाल्यावर अंतःकरणात आणि ही दृष्टी उघडली, मग कितीही वेगळा करायचा प्रयत्न केला तरी तो परमात्म्यापासून वेगळा होणारच नाही. नदी सागरी मिळाली ते निवडावी कोणे परी, समुद्राला जाऊन मिळालेली नदी मिळाली त्या बिंदूपासून पुढे लगेच सागरच होते, ती निवडता येत नाही. आता नदी वेगळी आणि सागर वेगळा असं तिथं काही करता येत नाही. ती सागराला मिळायच्या आधीच सागर होते, मिळाल्यानंतर पुढे सागरात तर तिचा शोध घेणं फार अशक्य आहे. ज्याला खाडी असं म्हणतात सागरच तिच्या आत शिरतो. नंतरची तर गोष्ट सोडूनच द्या, ती सागराला मिळते जिथं तिथं सागराचं पाणीच तिच्या शिरतं. ज्या ठिकाणी सागराची मर्यादा आहे त्याच्या आधीच सागर उपस्थित असतो, तर मिळाल्यानंतर तर प्रश्नच येत नाही. नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे तरी, म्हणून ज्या ठिकाणी नदी सागराला मिळते आपल्याला आश्चर्य वाटतं की किती छोटी नदी असते. कोकणातल्या नद्या तर किती छोट्या छोट्या, तिथं उगम पावतात आणि तिथं जाऊन सागराला मिळतात. फार फार तर 100 किलोमीटरचा प्रवास कुठंतरी डोंगरातून निघाली आणि सागराला जाऊन मिळाली, पण जिथं ती सागराला मिळाली तिथं त्या खाडीवर पूल बांधण्यासाठी 2-2 किलोमीटरचे पूल बांधायला लागतात. ती काय तेवढी मोठी नव्हती नदी, पण सागराच्या आत आला. त्या नदीला त्यांनी पार कवटाळून घेतलं. नदी मिळाली सागरी ते निवडावे कोणे परी, लोहो सोने होता माघारी काळीमा न ये. तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला, देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. अशा रीतीने देव भक्त असा दोन्ही आपणच होऊन गेला, तो विभक्त राहत नाही. या समासामध्ये निरूपण चालू असताना समर्थांना शिष्यांनी प्रश्न विचारलाय, देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगीचे, ऐसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरूपिले सावध आहे का. मला समर्थांच्या वेळची निरूपणाची पद्धत ही यामुळे डोळ्यासमोर येते की समर्थ बोलतायत आणि बोलत असताना एखादा शिष्य हात वर करतो आहे आणि विचारतो आहे की देहातीत कैसे होणे, कसं देहातीत व्हायचं, मग देहातीत झाल्यानंतर अशा रीतीने विभक्तता पूर्ण नाहीशीहून एकरूपता आणि निर्गुण वस्तूशी समरसता जर होत असेल, देहातीत कैसे होणे घाई होते शिष्यांना की मग आता कसं देहातीत व्हायचं, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगीचे, ऐसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरूपिले सावध आहे का. नऊ वाजले. आता सावध आहे का म्हणजे पुढचं प्रवचन 22 जुलैला आता आहे का, कारण गुरुपौर्णिमेच्या पूजा आता सुरू होतील. पुढच्या रविवारी पूजाच असतील, त्याच्या पुढच्या रविवारी उत्सव असेल, त्याच्या पुढच्या रविवारी आपली सुट्टी चालू असेल. एवढा मोठा उत्सव झाल्यावर 8-10 दिवस जी सुट्टी असते ती, आणि मग आपण एकत्र येणार. तोपर्यंत आपण काय लक्षात ठेवायचं, आपण लक्षात ठेवायचं की जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मोक्ष झाला, बंधन काही आत्मयाला बोलोची नाहीये. आत्म्याला बंधन नाही, आपण देह बुद्धीनी बांधलेले नाही हे लक्षात ठेवायचं. सद्गुरूंचं वचन पक्क लक्षात ठेवायचं. परमात्म्याचं लक्षण नवविधा भक्तीनी खऱ्या अर्थाने भक्तता कशी होते ते लक्षात ठेवायचं. आणि आपुल्या स्वानुभवे आपण असं निवेदावे, आपल्या अनुभवानी आपलं हर क्षणाला निवेदन समर्पण, मी नाहीसा होणं आणि परमात्म्याशी तदाकारता हे लक्षात ठेवायचं. आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे याचा अभ्यास जारी ठेवायचा. आत्मनिवेदनाचं जे लक्षण आहे की आधी पाहावे मी कोण, हे मी कोण पाहताना चिंतनानी ध्यानानी उपासनेनी गुरुवाक्याच्या स्मरणानी आपण परमात्मा आहोत हे लक्षात घ्यायचं. मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा, परमात्मा निर्गुण तो मी कोण हे लक्षात घेतल्यावर ओळखला जातो. अशा प्रकारे देवा भक्ताचं शोधन करता करता आत्मनिवेदन साधणं हे तोपर्यंत आपण लक्षात ठेवू. आत्मनिवेदनाच्या शेवटी म्हणजे जेव्हा जेव्हा हा तुमचा प्रयोग यशस्वी होईल तेव्हा तो आत्मनिवेदनाचा शेवट असेल. अभेद भक्ती अनुभवायची आणि त्या अभेद भक्तीमध्येच जे काही वर्तन घडेल त्याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात, त्याचा अनुभव घेण्याचा अभ्यास करायचा. नदी सागरी मिळाली ते निवडावे कोणी परी, लोहो सोने होता माघारी काळीमा न ये. अशा प्रकारे संतांना शरण जाऊन अद्वैत बोधानी निरूपणानी बोधून आपल्याला घ्यायचं आणि कदापि वेगळं उरायचं नाही. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगितले याचा काही खुणा समर्थ सांगतील ते पुढच्या वेळेला. पण आता हे इतके दिवस हा अभ्यास करायला आपल्याला मिळणार आहे. आपण जरूर हा समास पाहावा. हा 8-2 समास आहे. दशक आठ समास आठ असा हा समास आहे. त्याच्या आधीचा समास 8-7 होता. तर जरूर आपण आत्मदर्शन नाम समास आहे हा गृहपाठ समजा. बाकी काय. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितन्यदायुः. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.